नमस्कार, मी पल्लवी तिसके. आज मी तुम्हाला डीबीएमएस ह्या विषयामधील लर्निंग एसक्यूएल पार्ट 1 ह्या टायटलची माहिती सांगणार आहे. मित्रांनो, मागील सेशनमध्ये आपण रिलेशनल अल्जेब्रा म्हणजे काय ते पाहिले. तसेच आपण रिलेशनल अल्जेब्रा मध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे ऑपरेशन्स सुद्धा पाहिले. ते ऑपरेशन्स कोणते ते तुमच्या लक्षात आहेत का? बरोबर, सिलेक्ट ऑपरेशन, प्रोजेक्ट ऑपरेशन, युनियन ऑपरेशन, इंटरसेक्शन ऑपरेशन, सेट डिफरन्स ऑपरेशन आणि कार्टेशियन प्रॉडक्ट ऑपरेशन. मित्रांनो, जॉईन म्हणजे काय ते सुद्धा आपण मागच्या सेशनमध्ये पाहिले. त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे जॉईन्स पाहिले, नॅचरल जॉईन, आउटर जॉईन, इनर जॉईन आणि फुल जॉईन. आज आपण ह्या सेशनमध्ये स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज दॅट इज एसक्यूएल बद्दल माहिती बघणार आहोत. आजचे आपले टॉपिक्स आहेत इंट्रोडक्शन टू एसक्यूएल, फंक्शन्स ऑफ एसक्यूएल, डेटा टाइप्स यूज्ड इन एसक्यूएल, सिलेक्ट डेटा फ्रॉम अ टेबल, इन्सर्ट डेटा इन अ टेबल, अपडेट डेटा इन अ टेबल आणि शेवटी डिलीट डेटा फ्रॉम अ टेबल. हे टॉपिक्स आज आपण बघणार आहोत. आजचा आपला पहिला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू एसक्यूएल. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की एसक्यूएल म्हणजे काय किंवा क्वेरी म्हणजे काय. ऍक्च्युअल टॉपिक चालू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक उदाहरण देते. समजा आपण एका लहान मुलाला खेळण्यांचा एक सेट दिला आणि त्या सेटमध्ये वेगवेगळे ॲनिमल्स, ह्युमन्स लाईक जेंट्स अँड लेडीज, ट्रीज आणि व्हेकल्स आहेत. आणि आपण त्या लहान मुलाला सांगितलं की मला ह्या खेळण्यांमधील प्राणी काढून दे, तर तो बरोबर त्या सेटमधून प्राणी बाहेर काढून आपल्याला देतो. आणि परत सांगितलं की ह्या सेटमधून मला ब्ल्यू कलरची गाडी काढून दे, तर तो मुलगा ब्ल्यू कलरची गाडी आपल्याला देतो. म्हणजे काय, मुलाला आपण जो खेळण्यांचा सेट दिला त्याला कम्प्युटरच्या भाषेत डेटाबेस असं म्हणतात. आणि त्याला आपण काही आपल्या रिक्वायरमेंट सांगितल्या की मला ह्या या टाईपच्या खेळण्या काढून दे, तर त्या रिक्वायरमेंटलाच क्वेरी असं म्हणतात. डेटाबेस आणि क्वेरी कशी वापरली जाते ते आता आपण बघूया. मित्रांनो, समजा एक ऑर्गनायझेशन आहे आणि त्या ऑर्गनायझेशन मध्ये विविध प्रकारचा डेटा आहे. आता ऑर्गनायझेशन म्हटली म्हणजे तिथे कुठला कुठला डेटा येऊ शकतो? एम्प्लॉईचा डेटा, डिपार्टमेंटचा डेटा, मशीन रिलेटेड डेटा, कंपनीत होणाऱ्या प्रोसेसेसचा डेटा, असे अनेक प्रकारचे डेटा कंपनीत असतात. हा सगळा डेटा मेंटेन करणं अतिशय महत्त्वाचं आहे. तसेच हा डेटा किंवा ह्या डेटा मधील काही पार्ट आपण कंपनीच्या दुसऱ्या ब्रांच मध्ये देखील वापरू शकतो. म्हणून प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये इन्फॉर्मेशन ही सिस्टमॅटिकली मेंटेन करणं आवश्यक आहे, जेणेकरून हा डेटा आपण इझिली ऍक्सेस आणि मॉडिफाय करू शकतो. कम्प्युटरमध्ये हा डेटा किंवा इन्फॉर्मेशन मॅनेज करणे, मॉडिफाय करणे, ऍक्सेस करणे किंवा ह्या डेटावर वेगवेगळे ऑपरेशन्स करणे, ह्यासाठी एका प्रोग्रॅमिंग लँग्वेजची आवश्यकता आहे. एसक्यूएल इज अ कलेक्शन ऑफ अ नंबर ऑफ डिफरंट एलिमेंट्स. तर हे एलिमेंट्स कुठले कोणी सांगू शकेल? क्वेरीज, स्टेटमेंट्स, एक्सप्रेशन्स, प्रेडिकेट्स आणि क्लॉजेस हे एसक्यूएल चे एलिमेंट्स आहेत. या एलिमेंटचा उपयोग करून आपण आपल्याला हवे असलेले ऑपरेशन्स करू शकतो. एसक्यूएल ही अतिशय सोपी भाषा आहे, तसेच ती इफेक्टिव्ह आणि पॉवरफुल देखील आहे. म्हणूनच ऑर्गनायझेशनमध्ये एसक्यूएलचा उपयोग केला जातो. तर मित्रांनो, एसक्यूएलचा लॉंग फॉर्म तुम्हाला माहित आहे का? एसक्यूएल म्हणजेच स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. एसक्यूएल लेट्स यू ऍक्सेस अँड मॅन्युप्युलेट डेटाबेसेस. डेटाबेसशी कम्युनिकेशन करण्यासाठी एसक्यूएलचा उपयोग केला जातो. इथे कम्युनिकेशन म्हणजेच वेगवेगळे प्रकारचे ट्रान्झॅक्शन्स होय. मग आता हे ट्रान्झॅक्शन्स कसे असतात, कुठल्या प्रकारचे असतात? ट्रान्झॅक्शन म्हणजेच डेटा इन्सर्ट करणे, अपडेट करणे, डिलीट करणे किंवा रिट्राईव्ह करणे होय. एसक्यूएल इज एन आन्सी स्टँडर्ड. आन्सी म्हणजेच अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड्स इन्स्टिट्यूट. एसक्यूएल हे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं बेस्ट एक्झाम्पल आहे. तर मित्रांनो, एसक्यूएल ही लँग्वेज कशी शोधली गेली, तर त्याचा आपण थोडक्यात अभ्यास करूया. एसक्यूएल वॉज डेव्हलप ऍट IBM बाय डोनाल्ड चेंबरलिन अँड रेमंड बॉयस इन द अर्ली 1970s. धिस व्हर्जन इनिशियली कॉल्ड SQL, दॅट इज स्ट्रक्चर्ड इंग्लिश क्वेरी लँग्वेज, वॉज डिझाईन टू मॅन्युप्युलेट अँड रिट्राईव्ह डेटा स्टोअर्ड इन रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. द ऍक्रॉनिम SQL वॉज लॅटर चेंज टू SQL, दॅट इज स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज, अँड इट प्रोनाउन्स्ड ॲज SQL. SQL स्टँड्स फॉर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. आता हे SQL कुठल्या कुठल्या प्रकारचे काम करू शकतो, तर आता पुढे आपण बघणार आहोत फंक्शन्स ऑफ SQL. SQL कॅन क्रिएट न्यू डेटाबेसेस. SQL कॅन क्रिएट न्यू टेबल्स इन अ डेटाबेस. SQL कॅन इन्सर्ट रेकॉर्ड्स इन अ डेटाबेस. SQL कॅन अपडेट रेकॉर्ड्स इन अ डेटाबेस. SQL कॅन एक्झिक्यूट क्वेरीज अगेन्स्ट अ डेटाबेस. इट कॅन रिट्राईव्ह डेटा फ्रॉम अ डेटाबेस. अँड SQL कॅन डिलीट रेकॉर्ड्स फ्रॉम अ डेटाबेस. मित्रांनो, SQL चा उपयोग करून आपण न्यू डेटाबेस क्रिएट करू शकतो, तसेच त्या डेटाबेस मध्ये वेगवेगळे टेबल्स देखील तयार करू शकतो. समजा एक ABC नावाची स्कूल आहे, त्या स्कूलचा एक नवीन डेटाबेस तयार करायचा आहे. तर SQL चा वापर करून ABC स्कूल या नावाचा आपण एक डेटाबेस क्रिएट करू, आणि त्या स्कूलमध्ये खूप सारे विद्यार्थी असतील, टीचर्स असतील, एक लायब्ररी असेल, एक स्पोर्ट्स डिपार्टमेंट असेल वगैरे. तर ह्या प्रत्येक ऑब्जेक्टचा एक टेबल आपल्याला क्रिएट करावा लागेल, जसे की स्टुडंट टेबल, टीचर टेबल, डिपार्टमेंट टेबल, एक्सेट्रा. टेबल क्रिएट झाल्यानंतर त्यात काही रेकॉर्ड्स इन्सर्ट करावे लागतात, काही रेकॉर्ड्स हे अपडेट करावे लागतात. समजा एखाद्या स्टुडंटचा ऍड्रेस चेंज झाला, तर लगेच SQL चा वापर करून स्टुडंट टेबल मध्ये आपल्याला त्याचा ऍड्रेस अपडेट करता येतो. आपल्याला हवे असलेले रेकॉर्ड्स आपण रिड्राईव्ह करू शकतो किंवा नको असलेले रेकॉर्ड्स डिलीट देखील करू शकतो. SQL कॅन ऑल्सो क्रिएट स्टोअर्ड प्रोसिजर्स अँड व्ह्यूज इन डेटाबेस. स्टोअर्ड प्रोसिजर आणि व्ह्यूज ह्या दोन टॉपिकचा आपण पुढे अभ्यास करणारच आहोत. SQL कॅन सेट परमिशन्स ऑन टेबल्स, प्रोसिजर्स अँड व्ह्यूज. कोणत्याही ऑर्गनायझेशन मध्ये डेटाबेस अतिशय महत्वाचा असतो. ती एक प्रकारची त्या ऑर्गनायझेशनची प्रॉपर्टीज असते. हा डेटाबेस कोणी ऍक्सेस करायचा, किंवा त्यात कोणी चेंजेस करायचे, किंवा एक्स्ट्रा रेकॉर्ड्स कोणी इन्सर्ट करायचे, तर ह्यासाठी काही परमिशन्स असतात. त्या परमिशन म्हणजे रीड, राईट, ऍक्सेस वगैरे. तर एसक्यूएलचा वापर करून आपण ह्या परमिशन्स सेट करू शकतो. मित्रांनो, एसक्यूएल शिकत असताना डेटाबेस आणि डेटाबेस टेबल्सची कन्सेप्ट समजणं अतिशय महत्वाची आहे. डेटाबेसची थोडी आयडिया तुम्हाला आतापर्यंत आलीच असेल. स्लाइड क्रमांक 9 पहा. त्यात तुम्हाला एक इमेज दिसत आहे. ती इमेज डेटाबेस साठी वापरली जाते. कुठेही तुम्हाला ही इमेज दिसली की समजायचं येथे डेटाबेस आहे. डेटाबेस मध्ये एकापेक्षा जास्त टेबल्स असू शकतात आणि प्रत्येक टेबलला एक युनिक नाव असतं आणि त्या नावावरूनच तो टेबल आयडेंटिफाय केला जातो. जसे क्लास मध्ये प्रत्येक स्टुडंटला एक रोल नंबर असाइन केलेला असतो आणि त्या रोल नंबर वरून तो स्टुडंट आयडेंटिफाय केला जातो. टेबल मध्ये नंबर ऑफ कॉलम्स आणि रोज असतात आणि एका टेबल मध्ये सिंगल किंवा थाउजंड्स ऑफ रेकॉर्ड्स असू शकतात. स्लाइड क्रमांक 10 पहा. त्यात एक टेबल दिसत आहे. त्या टेबलचं नाव आहे स्टुडंट. स्टुडंट टेबल मध्ये टोटल 6 कॉलम्स आहेत आणि प्रत्येक कॉलमला एक नाव आहे. रोल नंबर, फर्स्ट नेम, लास्ट नेम, ऍड्रेस, सिटी आणि डेट ऑफ बर्थ. स्टुडंट टेबल मध्ये 5 रेकॉर्ड्स आहेत. रोल नंबर 1, 2, 3, 4 आणि 5. स्लाइड वर एक रेकॉर्ड येलो कलरने मार्क करून दाखविलेले आहे. ते रेकॉर्ड म्हणजेच रोल नंबर 3, फर्स्ट नेम कविता, लास्ट नेम पाटील, ऍड्रेस जुहू सिटी मुंबई, सिटी मुंबई आणि डेट ऑफ बर्थ 5/2/85. स्लाइड क्रमांक 11 पहा. त्यात तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज ही 2 पार्ट्स मध्ये डिवाइड होते. पहिला पार्ट म्हणजे डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज, दॅट इज DML, आणि दुसरा पार्ट म्हणजे डेटा डेफिनेशन लँग्वेज, दॅट इज DDL. या दोन्ही पार्टची आपण आता माहिती बघूया. प्रथम आपण डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज आणि त्यात वापरले जाणारे स्टेटमेंट्स बघूया. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज मध्ये क्वेरी आणि अपडेट कमांड्स येतात. DML मध्ये सिलेक्ट स्टेटमेंट, अपडेट स्टेटमेंट, डिलीट स्टेटमेंट तसेच इन्सर्ट इनटू स्टेटमेंट वापरले जातात. तर या प्रत्येक स्टेटमेंटचा उपयोग कसा केला जातो ते आता आपण बघूया. सिलेक्ट स्टेटमेंट. या स्टेटमेंटचा उपयोग डेटाबेस मधून डेटा एक्सट्रॅक्ट करण्यासाठी केला जातो. अपडेट स्टेटमेंट. या स्टेटमेंटचा उपयोग डेटाबेस मधील डेटा अपडेट करण्यासाठी केला जातो. डिलीट स्टेटमेंट. या स्टेटमेंटचा उपयोग करून डेटाबेस मधील डेटा, नको असलेला डेटा डिलीट करण्यासाठी केला जातो. आणि शेवटी इन्सर्ट इनटू स्टेटमेंट. ह्या स्टेटमेंटचा उपयोग डेटाबेस मध्ये न्यू रेकॉर्ड इन्सर्ट करण्यासाठी केला जातो. पुढे आपण एसक्यूएल डेटा डेफिनेशन लँग्वेज आणि त्यात वापरले जाणारे स्टेटमेंट्स बघणार आहोत. एसक्यूएल डेटा डेफिनेशन लँग्वेज. डेटा डेफिनेशन लँग्वेज परमिट्स डेटाबेस टू बी क्रिएटेड और डिलीटेड. इट ऑल्सो डिफाइन इंडेक्सेस, स्पेसिफाय लिंक्स बिटवीन टेबल्स अँड इम्पोज कन्स्ट्रेंट्स बिटवीन टेबल्स. म्हणजेच या लँग्वेज मध्ये टेबल स्ट्रक्चर डिफाइन केलं जातं. तसेच न्यू टेबल क्रिएट करायचा की डेटाबेस मध्ये असलेला टेबल डिलीट करायचा ते सुद्धा DDL मध्ये डिफाइन केलं जातं. प्रामुख्याने डेटा डेफिनेशन लँग्वेज मध्ये काही महत्वाचे स्टेटमेंट्स वापरले जातात. ते म्हणजे क्रिएट डेटाबेस, अल्टर डेटाबेस, क्रिएट टेबल, अल्टर टेबल, ड्रॉप टेबल, क्रिएट इंडेक्स आणि ड्रॉप इंडेक्स. तर हे स्टेटमेंट्स एसक्यूएल मध्ये कसे वापरतात, कशासाठी वापरतात ते आपण थोडक्यात बघूया. क्रिएट डेटाबेस, ह्या स्टेटमेंटचा उपयोग न्यू डेटाबेस तयार करण्यासाठी केला जातो. अल्टर डेटाबेस, ह्या स्टेटमेंटचा उपयोग डेटाबेस मॉडिफाय करण्यासाठी केला जातो. क्रिएट टेबल, न्यू टेबल क्रिएट करण्यासाठी ह्या स्टेटमेंटचा उपयोग केला जातो. अल्टर टेबल, या स्टेटमेंटचा उपयोग टेबल अल्टर म्हणजेच मॉडिफाय किंवा अपडेट करण्यासाठी केला जातो. ड्रॉप टेबल, या स्टेटमेंटचा उपयोग टेबल डिलीट करण्यासाठी केला जातो. क्रिएट इंडेक्स, या स्टेटमेंटचा उपयोग पर्टिक्युलर टेबलसाठी इंडेक्स क्रिएट करण्यासाठी केला जातो. आणि शेवटी ड्रॉप इंडेक्स, ह्या स्टेटमेंटचा उपयोग इंडेक्स डिलीट करण्यासाठी केला जातो. मित्रांनो, डेटाबेस क्रिएट झाल्यानंतर त्यात आपण वेगवेगळ्या प्रकारचे टेबल्स क्रिएट करू शकतो, त्याच्यात चेंजेस करू शकतो किंवा नको असलेला टेबल आपण डिलीट देखील करू शकतो. डेटा डेफिनेशन लँग्वेजची माहिती आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत आणि ह्या सेशनमध्ये एसक्यूएलच्या DML या पार्टची माहिती आपण बघणार आहोत. क्वेरी लिहिण्यासाठी फील्डचा डेटा टाईप माहित असणं अतिशय महत्वाचं आहे. प्रथम आपण डेटा टाईपची माहिती घेऊया. मित्रांनो, अलीकडे सगळेच मोबाईल वापरतात. मोबाईलमध्ये SMS टाईप करताना आपण वेगवेगळ्या प्रकारचा डेटा वापरतो, म्हणजेच कधी टेक्स्ट यूज करतो किंवा एखादी इमेज आपण त्याच्यात टाकू शकतो किंवा एखादा साउंड देखील आपण त्या इमेज फाईलला अटॅच करू शकतो किंवा आपला डेटा हा न्यूमेरिक देखील असू शकतो. म्हणजेच आपण SMS टाईप करताना टेक्स्ट, नंबर, इमेज, ऑडिओ आणि व्हिडिओ ह्या प्रकारचे डेटा वापरतो. SQL मध्ये देखील काही डेटा टाइप्स वापरले जातात. प्रामुख्याने सहा प्रकारचे डेटा टाइप्स SQL मध्ये वापरले जातात. ते म्हणजे इंटीजर, रियल, कॅरेक्टर वॅरिंग, डेट, इमेज आणि ऑटो नंबर. स्लाइड क्रमांक 14 आणि 15 वर तुम्हाला एक टेबल दिसत आहे. त्यात डेटा टाइप हा एक कॉलम दिसत आहे आणि डेटा टाइपशी रिलेटेड सिंटॅक्स, स्टोरेज आणि एक्सप्लेनेशन हे तीन कॉलम्स दिसत आहेत. मित्रांनो, सायमल्टेनियसली तुम्ही देखील टेबलचं ऑब्झर्वेशन करा किंवा टेबल कडे पहा, म्हणजे तुम्हाला सिंटॅक्स, स्टोरेज स्पेस आणि डेटा टाइपशी रिलेटेड एक्सप्लेनेशन लक्षात येईल. पहिला डेटा टाइप आहे इंटीजर, त्याचा सिंटॅक्स आहे इंटीजर. इंटीजर साठी 4 बाइटची स्टोरेज स्पेस लागते आणि इंटीजरचा उपयोग इंटीजर नंबर स्टोअर करण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ 123, 78 किंवा रोल नंबर, सॅलरी असे इंटीजर रिलेटेड डेटा आपण इन्सर्ट करू शकतो. दुसरा डेटा टाइप आहे रियल, त्याचा सिंटॅक्स आहे रियल. रियल साठी 4 बाइटची स्टोरेज स्पेस लागते अँड इट इज यूज टू स्टोअर सिंगल प्रिसिजन फ्लोटिंग पॉइंट नंबर. मित्रांनो, तुम्ही फ्लोटिंग पॉइंट नंबर सांगू शकाल? अगदी बरोबर, 45.23, 125.69 वगैरह। तीसरा डेटा टाइप आहे कैरेक्टर वेरिंग आणि त्याचा सिंटैक्स आहे वेर कैर टू इन ब्रैकेट एक्स। हा डेटा टाइप स्टोर करण्यासाठी मैक्सिमम 8000 कैरेक्टर ची स्टोरेज स्पेस आवश्यक असते आणि ह्या डेटा टाइपचा उपयोग कैरेक्टर सेव करण्यासाठी केला जातो, जसे की हॅलो, ह्यूमन्स, नासिक, रमेश एक्सेट्रा। पुढचा डेटा टाइप आहे डेट आणि त्याचा सिंटॅक्स आहे डेट। हा टाइप स्टोअर करण्यासाठी 8 बाइटची स्टोरेज स्पेस लागते आणि याचा उपयोग डेट सेव्ह करण्यासाठी केला जातो। मित्रांनो, तुम्हाला डेटचे वेगवेगळे फॉर्मॅट्स देखील बघायला मिळतील। काही ठिकाणी डीडी, एमएम, वायवाय किंवा एमएम डीडी वायवाय असा फॉर्मॅट तुम्हाला दिसेल। डीडी म्हणजेच डे, एमएम म्हणजे मंथ आणि वायवाय म्हणजे इयर। तसेच डे, मंथ आणि इयर सेपरेशन साठी डॅश किंवा स्लॅन्टिंग लाईन देखील वापरली जाते। डेट साठीचं उदाहरण आहे 11-02-2014। पुढचा डेटा टाइप आहे इमेज आणि त्याचा सिंटॅक्स आहे बायनरी व्हॅल्यू। या टाइपसाठी मॅक्झिमम 2 GB ची स्टोरेज स्पेस आवश्यक आहे। डेटा फाइल स्टोअर करण्यासाठी या टाइपचा उपयोग केला जातो। टेबलमध्ये तुम्हाला 2 सॅम्पल इमेजेस दिसत आहेत आणि शेवटचा डेटा टाइप आहे ऑटो नंबर आणि याचा सिंटॅक्स आहे ऑटो नंबर। ह्यासाठी 4 बाइटची स्टोरेज स्पेस लागते। या डेटा टाइपचं फंक्शन आहे इट ऑटोमॅटिकली इन्क्रिमेंट्स इच रेकॉर्ड्स युजुअली स्टार्टिंग ऍट 1। मित्रांनो, कॉम्प्युटरमध्ये एखादा फॉर्म भरताना तुमच्या लक्षात येते की नंबर हे फील्ड ऑटोमॅटिकली एंटर होतं, म्हणजेच टेबल क्रिएट करताना ऑटो नंबर हा डेटा टाइप त्या फील्डला असाइन केलेला असतो। पुढे आपण बघणार आहोत क्वेरी स्ट्रक्चर। मित्रांनो, क्वेरी म्हणजे काय हे तुमच्या लक्षात आलंच असेल। एव्हरी क्वेरी इज रिटन इन अ पर्टिक्युलर फॉर्मॅट विच इज कॉल्ड ऍज द क्वेरी स्ट्रक्चर। तुम्ही मॅथमॅटिक्स मध्ये अनेक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेच असतील किंवा करत असाल, तर त्यात तुम्हाला एक फॉर्म्युला दिलेला असतो आणि त्या फॉर्म्युल्याच्या अनुषंगाने तुम्ही तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात। तसेच एसक्यूएल मध्ये देखील एक क्वेरी स्ट्रक्चर आहे। त्या स्ट्रक्चरच्या मदतीने आपण आपल्याला हवे असलेले रेकॉर्ड्स आपण डेटाबेस मधून रिट्राइव करू शकतो, डिलीट करू शकतो किंवा अपडेट देखील करू शकतो। स्लाइड क्रमांक 16 पहा, त्यात तुम्हाला क्वेरीचं बेसिक स्ट्रक्चर दिसत आहे। द बेसिक क्वेरी स्ट्रक्चर इज सिलेक्ट कॉलम 1, कॉलम 2 अप टू कॉलम एन फ्रॉम टेबल नेम वेअर कंडिशन। सिलेक्ट पार्ट मध्ये आपण एक किंवा एकापेक्षा जास्त कॉलम स्पेसिफाय करू शकतो। फ्रॉम मध्ये आपण कुठल्या टेबल मधला डेटा एक्सट्रॅक्ट करणार आहोत ते आपण फ्रॉम टेबल नेम या पार्ट मध्ये टेबल नेम मेन्शन करू शकतो। समजा एखादी कंडिशन असेल तर ती कंडिशन वेअर पार्ट मध्ये येईल। मित्रांनो, तुम्ही जर अगदी केअरफुली हे क्वेरी स्ट्रक्चर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की क्वेरीच्या शेवटी सेमिकोलन आहे। तर हा सेमिकोलन दिलाच पाहिजे का किंवा कुठे द्यायचा ते आपण थोडक्यात बघूया। सम डेटाबेस सिस्टीम्स रिक्वायर्स अ सेमिकोलन ऍट द एंड ऑफ इच एसक्यूएल स्टेटमेंट। सेमिकोलन इज द स्टँडर्ड वे टू सेपरेट इच एसक्यूएल स्टेटमेंट इन डेटाबेस सिस्टीम दॅट अलाउ मोर दॅन more than one SQL statement to be executed in the same call to the server. म्हणजेच सेमीकोलन आला की सिस्टीम काय कन्सिडर करते की एसक्यूएल स्टेटमेंट आता संपलेलं आहे. समजा क्वेरी मध्ये कंडिशन नसेल तर व्हेअर पार्ट हा त्या स्ट्रक्चर मध्ये येणार नाही. तर ह्या सिच्युएशन मध्ये फ्रॉम टेबल नेम या स्टेटमेंट नंतर सेमीकोलन येईल. सो लेट स्टार्ट विथ द सिलेक्ट स्टेटमेंट. सिलेक्ट म्हणजे निवडणे. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला डेटाबेस मधील काही पार्ट हा निवडायचा आहे किंवा सिलेक्ट करायचा आहे. द सिलेक्ट स्टेटमेंट इज यूज टू सिलेक्ट डेटा फ्रॉम अ डेटाबेस. स्लाइड क्रमांक 17 पहा. त्यात तुम्हाला सिलेक्ट स्टेटमेंटचा सिंटॅक्स दिसत आहे. सिलेक्ट कॉलम नेम किंवा नेम्स फ्रॉम टेबल नेम. आता आपण या स्टेटमेंटचं एक्झाम्पल बघूया. सिलेक्ट रोल नंबर फर्स्ट नेम लास्ट नेम फ्रॉम स्टुडंट. स्लाइड क्रमांक 18 पहा. त्यात तुम्हाला सिलेक्ट क्वेरीचं आउटपुट दिसत आहे. स्टुडंट टेबल मधून रोल नंबर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे तीन कॉलम सिलेक्ट केलेले आहेत आणि ह्या तीन कॉलमशी रिलेटेड सगळेच रेकॉर्ड्स आपल्याला टेबलमध्ये दिसत आहे आणि कुठलीच कंडिशन नसल्यामुळे ह्या स्ट्रक्चरमध्ये व्हेअर हा पार्ट आलेला नाही. मित्रांनो, ह्या पुढे येणाऱ्या सगळ्या क्वेरीमध्ये स्लाइड क्रमांक 8 मधील स्टुडंट टेबल हा रेफर करायचा आहे. आता समजा तुम्हाला टेबलमधून सगळेच कॉलम सिलेक्ट करायचे असतील तर सिलेक्ट नंतर कॉलमची नावं लिहिण्याची आवश्यकता नाही. समजा टेबलमध्ये 10 ते 12 कॉलम्स असतील तर तितके सगळे कॉलम्स आपण लिहायचे नाहीत, तर त्याऐवजी फक्त स्टार लिहायचा. स्लाइड क्रमांक 19 वर ऑल कॉलम्स साठी सिलेक्ट स्टेटमेंटचा सिंटॅक्स दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम टेबल नेम. स्टार म्हणजेच ऍस्टेरिस्क. द ऍस्टेरिस्क सिम्बॉल इंडिकेट्स दॅट ऑल द कॉलम्स फ्रॉम द गिव्हन टेबल नेम इज टू बी सिलेक्टेड. युझिंग धीस सिम्बॉल वी कॅन रेड्यूस द वर्क ऑफ रायटिंग ऑल कॉलम नेम्स सेपरेटली इफ ऑल द कॉलम्स इन अ पर्टिक्युलर टेबल आर टू बी सिलेक्टेड. आता स्टुडंट टेबलमधले सगळेच कॉलम्स आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचे असतील तर त्यासाठी येणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 19 वर दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट. तर ही क्वेरी आपण लिहिल्यानंतर स्टुडंट टेबल मधील सगळेच रेकॉर्ड्स आपल्याला आउटपुट मध्ये दिसतील. स्लाइड क्रमांक 20 पहा. त्यात तुम्हाला आउटपुट दिसत आहे. पुढे आपण बघणार आहोत सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये डिस्टिंक्ट हा कीवर्ड कसा वापरायचा. मित्रांनो, सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये आपण बरेच कीवर्ड वापरू शकतो पण आधी आपण डिस्टिंक्ट कीवर्ड बघणार आहोत. डिस्टिंक्ट म्हणजे काय? डिफरंट. नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की ह्या कीवर्डचं काय फंक्शन असू शकेल. द डिस्टिंक्ट कीवर्ड कॅन बी युज्ड विथ द सिलेक्ट स्टेटमेंट टू रिटर्न ओनली डिस्टिंक्ट दॅट इज डिफरंट व्हॅल्यूज. That is values without repetition. स्लाइड क्रमांक 21 वर तुम्हाला सिंटॅक्स दिसत आहे. सिलेक्ट डिस्टिंक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम. आता आपण याचं एक्झाम्पल बघूया. प्रथम आपण विदाउट डिस्टिंक्ट सिलेक्ट स्टेटमेंट बघू. सपोज वी हॅव टू सी द नेम्स ऑफ द सिटीज From where the students have come. तर ह्या स्टेटमेंट साठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 22 वर दिसत आहे. सिलेक्ट सिटी फ्रॉम स्टुडंट. स्लाइडवर तुम्हाला आउटपुट टेबल देखील दिसत आहे. तर ह्या क्वेरीचा उपयोग करून ह्या क्वेरीच्या आउटपुट मध्ये तुम्हाला काही रेकॉर्ड्स डबल झालेले किंवा रिपीट झालेले दिसत आहेत. पुणे आणि नाशिक ह्या रेकॉर्डची एंट्री डबल झालेली दिसते. तर हे रिपीटेशन अवॉइड करण्यासाठी आपल्याला डिस्टिंक्ट कीवर्ड आपण यूज करू शकतो. स्लाइड क्रमांक 23 पहा. त्यात तुम्हाला एक क्वेरी दिसत आहे. त्या क्वेरी मध्ये डिस्टिंक्ट हा कीवर्ड यूज करण्यात आलेला आहे. सिलेक्ट डिस्टिंक्ट सिटी फ्रॉम स्टुडंट. सेम स्लाइडवर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहे. त्यात एकूण 3 सिटी आलेल्या आहेत, नाशिक, पुणे आणि मुंबई. तर दोन्ही क्वेरी मधील डिफरन्स तुमच्या लक्षात आलाच असेल. पहिल्या क्वेरीच्या आउटपुट मध्ये शहरांची नावे डबल आली होती आणि दुसऱ्या क्वेरी मध्ये जेव्हा आपण डिस्टिंक्ट हा कीवर्ड वापरला तेव्हा शहरांची नावं फक्त एकदाच डिस्प्ले झालेली दिसत आहेत. पुढे आपण बघणार आहोत व्हेअर स्टेटमेंट. द व्हेअर क्लॉज स्पेसिफाइज अ कंडिशन फॉर रोज. इट इज मेनली यूज टू स्पेसिफाय अ कंडिशन फॉर सिलेक्टिंग रोज विच हॅव सेम व्हॅल्यूज इन सम कॉलम और रोज दॅट आर इन अ पर्टिक्युलर रेंज. और इन अदर वर्ड्स वी कॅन से द व्हेअर क्लॉज इज यूज टू फिल्टर रेकॉर्ड्स बेस्ड ऑन सेम क्रायटेरिया. स्लाइड क्रमांक 24 वर तुम्हाला व्हेअर क्लॉजचा सिंटॅक्स दिसत आहे. सिलेक्ट कॉलम नेम फ्रॉम टेबल नेम व्हेअर कंडिशन. सिलेक्ट आणि फ्रॉम स्टेटमेंट कशा प्रकारे काम करतं ते तुम्हाला आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये लक्षात आलंच असेल. द व्हेअर क्लॉज इज यूज टू एक्स्ट्रॅक्ट ओनली दोज रेकॉर्ड्स दॅट फुलफिल अ स्पेसिफाइड क्रायटेरिया और कंडिशन. मित्रांनो, कंडिशन म्हटले म्हणजे ऑपरेटर्स आलेच. तर ते ऑपरेटर्स कुठले किंवा कंडिशन मध्ये आपण कोणकोणत्या प्रकारचे ऑपरेटर्स वापरू शकतो ते आता आपण बघूया. टू वर्क विथ द व्हेअर क्लॉज फर्स्ट वी विल सी द ऑपरेटर्स विच कॅन बी युज्ड विथ इट. इक्वल टू, नॉट इक्वल टू, ग्रेटर दॅन, लेस दॅन, ग्रेटर दॅन और इक्वल टू आणि लेस दॅन और इक्वल टू हे ऑपरेटर्स प्रामुख्याने वापरले जातात. स्लाइड क्रमांक 25 वर तुम्हाला ह्या ऑपरेटर्सशी रिलेटेड टेबल दिसत आहे. तर पहिला ऑपरेटर आहे इक्वल टू ऑपरेटर. इट इज यूज टू कम्पेअर कॉलम्स व्हॅल्यू विथ द सम स्पेसिफाइड व्हॅल्यू. साहजिकच आहे, इक्वल टू म्हटलं म्हणजे आपण दोन ऑब्जेक्ट्स मधील कम्पॅरिझन करतो की त्या इक्वल आहेत की नाहीयेत. नंतरचा ऑपरेटर आहे नॉट इक्वल टू. इट इज यूज टू चेक वेदर अ कॉलम्स व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू अ स्पेसिफाइड व्हॅल्यू. ग्रेटर दॅन ऑपरेटर. इट इज यूज टू चेक वेदर अ कॉलम्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन अ स्पेसिफाइड व्हॅल्यू. लेस दॅन ऑपरेटर. इट इज यूज टू चेक वेदर अ कॉलम्स व्हॅल्यू इज लेस दॅन अ स्पेसिफाइड व्हॅल्यू. नंतरचा ऑपरेटर आहे ग्रेटर दॅन और इक्वल टू ऑपरेटर. इट इज यूज टू चेक वेदर अ कॉलम्स व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन और इक्वल टू स्पेसिफाइड व्हॅल्यू. आणि शेवटी लेस दॅन और इक्वल टू ऑपरेटर. इट इज यूज टू चेक वेदर अ कॉलम्स व्हॅल्यू इज लेस दॅन और इक्वल टू अ स्पेसिफाइड व्हॅल्यू. आपण कुठल्या प्रकारची कंडिशन व्हेअर क्लॉज मध्ये वापरणार आहोत त्याच्याशी रिलेटेड हे ऑपरेटर्स आपण यूज करू शकतो. आता कंडिशन मध्ये कोणते ऑपरेटर्स वापरायचे ते तुम्हाला समजलंच आहे. आता आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा फर्स्ट नेम अनिल असलेल्या मुलाचा रोल नंबर आणि लास्ट नेम आपल्याला हवा असेल तर ह्या स्टेटमेंट साठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 26 वर दिसत आहे. सिलेक्ट रोल नंबर फर्स्ट नेम लास्ट नेम from student where first name is equal to Anil. या क्वेरी मध्ये आपण इक्वल टू हे ऑपरेटर वापरले आहे. तर हे या सिलेक्ट स्टेटमेंट मध्ये आपण रोल नंबर, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे तीन कॉलम सिलेक्ट केलेले आहेत. पण आपल्याला असं रेकॉर्ड फाइंड आउट करायचं आहे की ज्याचं फर्स्ट नेम हे अनिल आहे. तर सेम स्लाइड वर तुम्हाला ह्या क्वेरीचं आउटपुट सुद्धा दिसत आहे. रोल नंबर 1, फर्स्ट नेम अनिल अँड लास्ट नेम इज जाधव. मित्रांनो, आता आपण बघणार आहोत व्हेअर क्लॉज विथ ऑपरेटर्स. स्लाइड क्रमांक 25 वर आपण काही ऑपरेटर्स पाहिले. त्या व्यतिरिक्त देखील अजून काही ऑपरेटर्स आहेत. स्लाइड क्रमांक 27 पहा, त्यात तुम्हाला काही ऑपरेटर्स दिसत आहेत. अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, इन ऑपरेटर, बिटवीन ऑपरेटर, लाइक ऑपरेटर आणि एलियाज. मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्हाला अँड आणि ऑर हे ऑपरेटर्स तुम्ही पाहिलेच असतील. ह्या प्रत्येक ऑपरेटर्सची आता आपण माहिती बघणार आहोत. प्रथम आपण अँड ऑपरेटर बघू. तर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये तुम्ही अँड गेट शिकलाच असाल. जेव्हा दोन्ही कंडिशन सॅटिस्फाईड होतात तेव्हाच त्याचा रिझल्ट हा ट्रू असतो, अदरवाइज फॉल्स असतात. सेम लॉजिक इथे सुद्धा आहे. द अँड ऑपरेटर इज यूज टू चेक टू ऑर मोर कंडिशन्स ऍट अ टाइम. द अँड ऑपरेटर डिस्प्लेज अ रेकॉर्ड इफ बोथ ऑफ द फर्स्ट कंडिशन अँड द सेकंड कंडिशन इज ट्रू. इफ एनी वन ऑफ द टू कंडिशन्स इज फॉल्स देन द फायनल रिझल्ट इज ऑल्सो फॉल्स. याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण बघू. सपोज वी हॅव टू फाइंड रेकॉर्ड ऑफ अ स्टुडंट हुज रोल नंबर इज लेस दॅन 5 अँड फर्स्ट नेम इज रवी. देन वी कॅन राईट द क्वेरी एज शोन ऑन स्लाइड नंबर 28. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट where roll number is less than 5 and first name is equal to Ravi. Same slide var tumhala output disat ahe. Ata roll number ha 5 pekshya kami pahije ani first name he Ravi pahije. Tar ya output madhe tumhala roll number 4, first name Ravi, last name Mishra, address Pune station, city Pune आणि डेट ऑफ बर्थ 15/5/87 हे रेकॉर्ड डिस्प्ले झालेलं दिसत. पुढचं ऑपरेटर आहे ऑर ऑपरेटर. द ऑर ऑपरेटर इज ऑल्सो यूज टू चेक टू ऑर मोर कंडिशन्स ऍट अ टाइम. द ऑर ऑपरेटर डिस्प्लेज अ रेकॉर्ड इफ आयदर द फर्स्ट कंडिशन इज ट्रू ऑर द सेकंड कंडिशन इज ट्रू ऑर बोथ द कंडिशन्स आर ट्रू. याच्याशी रिलेटेड एक एक्झाम्पल आपण बघूया. समजा आपल्याला असे रेकॉर्ड्स हवे आहेत की रोल नंबर 5 आहे किंवा ज्या विद्यार्थ्याचं नाव रवी आहे. स्लाइड क्रमांक 29 वर तुम्हाला या स्टेटमेंटची क्वेरी दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर रोल नंबर इज इक्वल टू 5 ऑर फर्स्ट नेम इज इक्वल टू रवी. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट दिसत आहे. आउटपुट मध्ये दोन रेकॉर्ड्स डिस्प्ले झालेले आहेत. फर्स्ट रेकॉर्ड इज सिलेक्टेड बिकॉज सेकंड पार्ट ऑफ द व्हेअर क्लॉज इज ट्रू, दॅट इज फर्स्ट नेम इज रवी. सेकंड रेकॉर्ड इज सिलेक्टेड बिकॉज फर्स्ट पार्ट ऑफ द व्हेअर क्लॉज इज ट्रू, दॅट इज रोल नंबर इज इक्वल टू 5. Thus, we can say that OR gives result when any one of the two condition is true. जेव्हा दोन कंडिशन मध्ये कुठलीही एक कंडिशन ट्रू असेल तर ते स्टेटमेंट ट्रू असेल. पुढे आपण इन ऑपरेटर बघणार आहोत. द इन ऑपरेटर अलाउज टू स्पेसिफाय मल्टिपल व्हॅल्यूज इन अ व्हेअर क्लॉज. We can provide multiple values for a column and the records matching these values will be selected. समजा आपल्याला नाशिक आणि मुंबई मध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचे रेकॉर्ड्स हवे आहेत, तर त्यासाठी लागणारी क्वेरी तुम्हाला स्लाइड क्रमांक 30 वर दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर सिटी इन नाशिक मुंबई. सेम स्लाइड वर तुम्हाला ह्या क्वेरीचं आउटपुट दिसत आहे. ह्या टेबलमध्ये 3 रेकॉर्ड्स डिस्प्ले झालेले आहेत. त्यात 2 विद्यार्थी नाशिक येथील असून 1 विद्यार्थी मुंबईचा आहे. पुढे आपण बिटवीन ऑपरेटर बघणार आहोत. द बिटवीन ऑपरेटर सिलेक्ट अ रेंज ऑफ डेटा बिटवीन टू व्हॅल्यूज. द व्हॅल्यूज कॅन बी नंबर, टेक्स्ट और डेट्स. याचं एक्झाम्पल आपण बघूया. समजा आपल्याला 2 ते 4 ह्या रेंज मधील रेकॉर्ड्स हवे असतील. स्लाइड क्रमांक 31 वर तुम्हाला या स्टेटमेंटची क्वेरी दिसत आहे. सिलेक्ट स्टार फ्रॉम स्टुडंट वेअर रोल नंबर बिटवीन 2 अँड 4. या आउटपुट टेबलमध्ये 3 रेकॉर्ड्स दिसत आहेत, रोल नंबर 2, 3 आणि 4. तसेच आपण डेट साठी देखील हे ऑपरेटर वापरू शकतो. पुढचं ऑपरेटर आहे नॉट बिटवीन ऑपरेटर. द नॉट बिटवीन ऑपरेटर सिलेक्ट्स द डेटा दॅट इज नॉट बिटवीन द गिव्हन रेंज ऑफ टू व्हॅल्यूज. सपोज वी हॅव फाइंड रेकॉर्ड्स अदर दॅन द रेकॉर्ड्स फ्रॉम रोल नंबर 2 to 4, देन द क्वेरी कॅन बी रिटन ऍज shown on slide number 32. Select star from student where roll number not between 2 and 4. ही क्वेरी असे रेकॉर्ड्स डिस्प्ले करेल की ज्यांचा रोल नंबर हा 2 आणि 4 मध्ये नसेल. सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट दिसत आहे. यात रोल नंबर 1 आणि 5 हे दोनच रेकॉर्ड सिलेक्ट झालेले आहेत. पुढचा ऑपरेटर आहे लाइक ऑपरेटर. मित्रांनो, इथे आपण सुरुवातीचं एक्झाम्पल बघू. समजा आपण लहान मुलाला एका माणसाची इमेज दाखवली आणि त्याला सांगितलं की ह्या खेळण्यांमधून अशीच इमेज असलेली खेळणी काढून दाखव, तर तो लहान मुलगा बरोबर माणसाचं चित्र असलेली खेळणी बाहेर काढतो. म्हणजे एखाद्या स्पेसिफिक पॅटर्न प्रमाणे तो खेळणी काढू शकतो. तसेच लाइक ऑपरेटर देखील आहे. द लाइक ऑपरेटर इज यूज्ड इन व्हेअर क्लॉज टू सर्च फॉर अ स्पेसिफाइड पॅटर्न इन अ कॉलम. इफ वी हॅव टू फाइंड अ कॉमन पॅटर्न इन सम कॉलम्स देन वी कॅन यूज द लाइक ऑपरेटर. फॉर धीस पर्पज वाइल्ड कार्ड्स आर यूज्ड along with the pattern for searching for data in a database. ते वाइल्ड कार्ड्स कुठले? स्लाइड क्रमांक 33 पहा. त्यात तुम्हाला एक टेबल दिसत आहे. त्यात 2 वाइल्ड कार्ड्स आहेत आणि त्याच्याशी रिलेटेड डिस्क्रिप्शन दुसऱ्या कॉलम मध्ये दिसत आहे. फर्स्ट इज परसेंट सिम्बॉल. इट इज यूज टू सर्च फॉर 0 or more characters in a specified column. Second is the underscore. It is used to match exactly a single character in a specified column. Slide क्रमांक 34 वर तुम्हाला like operatorचा syntax दिसत आहे. Select column name from table name where column name like pattern. Here pattern specifies the characters to be searched or match along with the wildcard symbol. आपण एक एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याला अशा सिटींचे नाव हवे आहेत की ज्यांची सुरुवात NA ह्या अल्फाबेटने सुरू होते आणि त्यानंतर कुठलेही अल्फाबेट्स आले तरी चालतील. स्लाइड क्रमांक 34 वर तुम्हाला या स्टेटमेंटची क्वेरी दिसत आहे. सिलेक्ट सिटी फ्रॉम स्टुडंट वेअर सिटी लाईक इन डबल कोट NA परसेंटेज. इथे परसेंटेज हे वाइल्ड कार्ड वापरले आहे. हिअर वी आर युझिंग द परसेंट सिम्बॉल सो एज टू सर्च फॉर ऑकरन्स ऑफ झिरो और मोर कॅरेक्टर्स. तर स्लाइडवर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहे. NA ह्या अल्फाबेटने सुरू होणारी एकच सिटी आहे आणि ती म्हणजे नाशिक. आणि शेवटी आपण बघणार आहोत एलियाज ऑपरेटर. मित्रांनो, मॅथ्स मध्ये इक्वेशन सॉल्व करताना आपण एका इक्वेशनला एक्स आणि एका इक्वेशनला वाय कन्सिडर करतो आणि हे इक्वेशन कन्सिडर करून आपण व्हॅल्यूज फाइंड आउट करतो आणि व्हॅल्यू शोधल्यानंतर परत ओरिजिनल इक्वेशन मध्ये ह्या व्हॅल्यूज आपण इन्सर्ट करतो. तसेच समजा टेबलचं नाव किंवा कॉलमचं नाव खूप मोठं असेल तर आपण एलियाज ही कमांड वापरून ते नाव छोटं लिहू शकतो. युझिंग दिस ऑपरेटर वी कॅन गिव्ह अनादर नेम टू अ टेबल ऑर अ कॉलम. दिस कॅन बी अ गुड थिंग टू डू इफ वी हॅव व्हेरी लॉंग ऑर कॉम्प्लेक्स टेबल नेम्स ऑर कॉलम्स नेम्स. एन एलियाज नेम कुड बी एनीथिंग बट युजली इट इज केप्ट शॉर्ट इन लेंथ. स्लाइड क्रमांक 35 वर तुम्हाला दोन सिंटॅक्स दिसत आहेत, एक टेबल रिलेटेड आणि एक कॉलम रिलेटेड. द सिंटॅक्स फॉर अ सिलेक्ट कॉलम नेम्स, पहिला सिंटॅक्स आहे सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम्स एज एलियाज नेम वेअर कंडिशन एलियाज ऑपरेटर यूज्ड फॉर टेबल. And second syntax is for alias operator used for column. Select column name as alias name from table name where condition. तर प्रथम आपण याचं एक एक्झाम्पल बघूया. आधी आपण टेबलशी रिलेटेड एक्झाम्पल बघू. सपोज वी हॅव टू यूज अन एलियाज फॉर टेबल नेम स्टुडंट एज एस. देन द क्वेरी कॅन बी Select star from student adds S where S dot roll number is equal to 2. As we can see in the above query, we have written student adds S which provides a substitute for S to be used wherever we have to use the table name student. And in the where clause, we have written S dot roll number instead of student.rollNumber, so the main purpose of alias to use a substitute instead of long table names. Same slide var output dekhil ahe. Yat roll number 2 aslele record disat ahe. Slide kramanka 37 paha. Tyat tumhala column related example disat ahe. Suppose we have to use an alias for column name first name as name, then the query can be written as select first name as name from student where roll number is equal to 2. Same slide var tumhala output disel. The first name ya column aivaji name asa tya column cha naav tumhala disel. आणि रोल नंबर 2 असलेल्या मुलाचं नाव आहे चेतन. पुढे आपण काही कीवर्ड्स बघणार आहोत, ते म्हणजे ऑर्डर बाय कीवर्ड आणि ग्रुप बाय कीवर्ड. मित्रांनो, क्लासमध्ये समजा आपण सगळ्या मुलांना उभं केलं आणि त्यांची एक रांग बनवली, पण रांग बनवताना उंचीप्रमाणे प्रत्येकाला उभं केलं, म्हणजे इथे आपण उंची हा क्रायटेरिया कन्सिडर केला. तसेच परसेंटेज प्रमाणे मुलांचं रँकिंग केलं जातं. ऑर्डर बाय कीवर्ड वापरताना देखील स्पेसिफिक क्रायटेरिया कन्सिडर केला जातो. द ऑर्डर बाय कीवर्ड इज यूज टू सॉर्ट द रिझल्ट सेट बाय अ स्पेसिफाईड कॉलम. द ऑर्डर बाय कीवर्ड सॉर्ट द रेकॉर्ड्स इन असेंडिंग और डिसेंडिंग ऑर्डर. इफ यू वॉन्ट टू सॉर्ट द रेकॉर्ड्स इन अ असेंडिंग ऑर्डर यू कैन यूज द एएससी कीवर्ड. बाय डिफॉल्ट द रेकॉर्ड्स आर सॉर्टेड इन असेंडिंग ऑर्डर इफ नॉट स्पेसिफाइड एक्सटर्नली. If you want to sort the records in a descending order, you can use the DESC keyword. Slide क्रमांक 38 पहा. त्यात तुम्हाला basic syntax दिसत आहे. Select column name from table name. Order by column names ascending or descending. याच्याशी related एक example आपण बघूया. Suppose we have to see the records of table student fees in ascending order of last name. Then the query can be written as shown on slide number 39. Select star from student fees order by last name. Same slide var tumhala output disat ahe. The output of the query will contains all the records arranged in ascending order of the last name. पुढचा कीवर्ड आहे group by. Aggregate functions often need an added group by statement. मित्रांनो, aggregate functions कोण कोणते ते तुम्हाला माहितच असतील. Maximum, minimum, sum, average वगैरे. The group by statement is used in conjunction with the aggregate functions to group the result set by one or more columns. Slide क्रमांक 40 पहा. त्यात तुम्हाला group by keyword शी related basic syntax दिसत आहे. Select column name, aggregate function, in bracket column name, from table name, where column name, operator value, group by column name. Suppose we have to find the amount of fees greater than 15,000 paid by a student, then the query can be written as select first name, sum in bracket amount as total fees from student fees, where amount is greater than or equal to 15,000, group by first name. तर या query शी रिलेटेड आउटपुट तुम्हाला स्लाइड क्रमांक 41 वर दिसत आहे. तर ह्यात दोन रेकॉर्ड्स म्हणजेच चेतन आणि रमेश हे दोन रेकॉर्ड्स आपल्याला दिसत आहेत. पुढे आपण बघणार आहोत हॅविंग क्लॉज. धिस इज मेनली युज्ड विथ द ग्रुप बाय क्लॉज. द हॅविंग क्लॉज वॉज ऍडेड टू एसक्यूएल बिकॉज द व्हेअर स्टेटमेंट कुड नॉट बी युज्ड विथ ऍग्रीगेट फंक्शन्स. स्लाइड क्रमांक 42 वर हॅविंग क्लॉजचा बेसिक सिंटॅक्स तुम्हाला दिसत आहे. सिलेक्ट कॉलम नेम, ऍग्रीगेट फंक्शन कॉलम नेम, फ्रॉम टेबल नेम, व्हेअर कॉलम नेम ऑपरेटर व्हॅल्यू, ग्रुप बाय कॉलम नेम, हॅविंग ऍग्रीगेट फंक्शन इन ब्रॅकेट कॉलम नेम ऑपरेटर व्हॅल्यू. हॅविंग क्लॉजचं एक्झाम्पल आपण बघूया. Suppose we have to find the student wise amount of fees paid and fees paid should be greater than 10,000, then the query can be select first name, max in bracket amount, bracket complete as fees, from student fees, group by first name, having max in bracket amount, bracket complete greater than or equal to 10,000. तसेच सेम स्लाइड वर तुम्हाला आउटपुट देखील दिसत आहेत. ह्यात टोटल चार रेकॉर्ड तुम्हाला डिस्प्ले झालेले दिसत आहेत. मित्रांनो, आज आपण काय शिकलो ते आता थोडक्यात पाहूया. आज आपण इंट्रोडक्शन टू एसक्यूएल ची माहिती बघितली. एसक्यूएल स्टँड्स फॉर स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज. It lets you access and manipulate databases. It is an ANSI standard. तर SQL मध्ये कुठले कुठले ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात ते सुद्धा आज आपण पाहिले. SQL can execute queries रिट्राइव डेटा, इन्सर्ट रेकॉर्ड्स, अपडेट रेकॉर्ड्स अँड डिलीट रेकॉर्ड्स फ्रॉम अ डेटाबेस. तसेच डेटाबेस म्हणजे काय, डेटाबेस कसा तयार होतो हे सुद्धा आपण पाहिलं. आज आपण एसक्यूएलचं क्लासिफिकेशन देखील पाहिलं. एसक्यूएल कॅन बी डिवायडेड इंटू टू पार्ट्स, डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज दॅट इज DML अँड डेटा डेफिनेशन लँग्वेज दॅट इज DDL. डेटा मॅन्युप्युलेशन लँग्वेज मध्ये काही कमांड्स येतात, त्या कमांड्स म्हणजेच सिलेक्ट, अपडेट, डिलीट आणि इन्सर्ट इंटू, आणि त्यांचा उपयोग कसा करायचा ते देखील आपण विथ एक्झाम्पल पाहिले. आणि तसेच DDL मध्ये सुद्धा काही कमांड्स येतात, त्या म्हणजे क्रिएट डेटाबेस, अल्टर डेटाबेस, क्रिएट टेबल, अल्टर टेबल, ड्रॉप टेबल, क्रिएट इंडेक्स अँड ड्रॉप इंडेक्स. एसक्यूएल मधील DDL या पार्टचा अभ्यास आपण पुढच्या सेशन मध्ये करणार आहोत. एसक्यूएल मध्ये विविध प्रकारचे डेटा टाइप्स वापरले जातात, ते म्हणजेच इंटीजर, रियल, व्हॅरकॅर टू, इमेज, ऑटो नंबर आणि डेट. इंटीजर फॉर स्टोरिंग इंटीजर न्यूमेरिकल, रियल फॉर स्टोरिंग सिंगल प्रिसिजन फ्लोटिंग पॉइंट नंबर, कॅरेक्टर व्हॅरिंग फॉर स्टोरिंग कॅरेक्टर्स, डेट फॉर स्टोरिंग इयर मंथ अँड डे व्हॅल्यूज, इमेज फॉर स्टोरिंग अँड इमेज अँड ऑटो नंबर फील्ड विच ऍटोमॅटिकली गिव्ह इच रेकॉर्ड्स इट्स ओन नंबर युजली स्टार्टिंग ऍट 1. तसेच मित्रांनो, आज आपण सिलेक्ट स्टेटमेंट, वेअर क्लॉज देखील पाहिले, त्यानंतर आपण क्वेरी स्ट्रक्चर पाहिले. तसेच सिलेक्ट स्टेटमेंट विथ डिस्टिंक्ट क्लॉज आणि विदाउट डिस्टिंक्ट क्लॉज देखील पाहिले. सिलेक्ट स्टेटमेंट इज यूज टू सिलेक्ट डेटा फ्रॉम अ डेटाबेस अँड द व्हेअर क्लॉज स्पेसिफाइज अ कंडिशन फॉर रोज. तसेच व्हेअर मध्ये काही ऑपरेटर्स वापरले जातात, ते ऑपरेटर्स म्हणजेच अँड ऑपरेटर, ऑर ऑपरेटर, इन ऑपरेटर, बिटवीन ऑपरेटर, लाइक ऑपरेटर आणि एलियाज. हे ऑपरेटर्स आपण पाहिले. त्यानंतर आपण दोन कीवर्ड्स पाहिले, ऑर्डर बाय कीवर्ड आणि ग्रुप बाय स्टेटमेंट. तसेच क्वेरी मध्ये हॅव्हिंग क्लॉज कसा वापरायचा ते सुद्धा आपण आज पाहिले. तर परत भेटूया पुढच्या सेशन मध्ये. धन्यवाद.